सर्वांना भावपूर्ण नमस्कार. आजच्या या विशेष भक्ती सत्संगाला आरंभ करूया. त्यापूर्वी सर्वांनी भक्तिपूर्ण प्रार्थना करूया. महाशिवरात्री विशेष भक्ती सत्संगात साक्षात भगवंत आपल्याला शिवतत्व अधिकाधिक प्रदान करणार आहे. सर्वांनी डोळे मिटूया. डोळे मिटल्यावर आज आपल्याला वातावरणात काय जाणवत आहे याकडे लक्ष देऊया. आज वातावरणामध्ये अत्यंत थंडावा जाणवत असून मनाला शांत वाटत आहे. शिवतत्वाची ही अधिकाधिक अनुभूती घेत आपण सर्वांनी भगवान शिवाला आर्तभक्तिमय प्रार्थना करूया. हे शिवशंकरा, हे चिदंबरा, आपण या संपूर्ण चराचराला व्यापणारे सृष्टीचे स्वामी आणि साक्षात श्री विष्णूचेही आराध्य आहात. हे शिवशंकरा, आपणच या संपूर्ण संसाराचे रक्षक आहात. ज्यातून विश्वाची उत्पत्ती होते असे डमरू आपण आपल्या हाती धारण केले आहे. एका हाती त्रिशूळ धारण करून त्रिगुणांवरही आपले अधिपत्य आहे याची आपण प्रचिती देत आहात. हे शिवशंभो, हे शिवशंकरा, आपणच आदिदेव आहात. अनादि आणि अंतहीन असे अनंत आपणच आहात. हे शिवा, आपणच शक्ती आहात आणि आपणच भक्ती आहात आणि आपणच मुक्तीचा आधार आहात. हे सांब सदाशिवा, आपल्या अस्तित्वाने आज वातावरण शिवमय झाले आहे. आजच्या या भक्ती सत्संगातील प्रत्येक क्षणी आम्हाला शिवतत्व ग्रहण करता येऊ द्या. हे शिवशंकरा, आपल्या चरणांची आम्हाला एकरूप करून घ्या. आज आम्हाला प्रत्येक क्षणी भक्ती आणि मुक्तीची अनुभूती घेता येऊ द्या आणि आपल्या दिव्य रूपाच्या अनुसंधानात आम्हाला तल्लीन करा. हे भगवंता, आम्ही आपल्या चरणी अशी आर्त प्रार्थना करतो. शिवतत्वाची अधिकाधिक अनुभूती घेत आणि अंतरंगामध्ये शिवभक्ती अनुभवत आपण सर्वांनी शिवस्तुती करूया. कर्पूरासमान गौर म्हणजे शुभ्र असा ज्यांचा वर्ण आहे, जे साक्षात करुणेचा अवतार आहेत, साक्षात करुणासागर आहेत. संपूर्ण सृष्टी ज्यांनी व्यापलेली आहे, ज्यांची आराधना केल्यास संसारातील अवघे भवताप दूर करून जे दुःखितांना अभय देतात, साऱ्या संसाराचे, साऱ्या जगताचे सार ज्यांच्या चरणी एकवटले आहे, ज्यांनी भुजंग नामाच्या सर्पाला हाराप्रमाणे आपल्या कंठात धारण केले आहे, अशा आमच्या हृदयामध्ये अखंड अखंड निवास करणाऱ्या भवानीसहित भगवान शिवाला आम्ही भावपूर्ण नमन करतो. सर्वांनी शिवस्तुती करूया. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. शिवभक्ती डुंबून स्वतःला विसरण्यासाठी आजच्या भक्ती सत्संगाला उपस्थित झालेल्या सर्व शिवभक्तांना माझा अत्यंत भक्तिपूर्ण नमस्कार. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवमय होण्यासाठी आणि शिवभक्ती अधिकाधिक ग्रहण करण्यासाठी, प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आजच्या विशेष भक्ती सत्संगात आपण सर्वजण अंतकरणात उत्साह आणि तळमळ घेऊन आला आहात. या महाशिवरात्रीला आपल्याला शिवमय होऊन अधिकाधिक शिवभक्ती करायची आहे. हीच तळमळ आणि उत्साह अंतरात जागृत ठेवूया. आजपासूनच आपण शिवमय होऊन जाऊया. आपल्या देहाच्या पेशी पेशीमध्ये शिवतत्व अनुभवूया. अंतरंगामध्ये शिवभक्तीची वृद्धी करून त्यातच मग्न होऊन जाऊया. भगवान शिवाच्या भक्तांनाही शिवभक्ती करण्यासाठी भगवंताने सुंदर माध्यम दिले आहे, आणि ते म्हणजे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी भगवान शंकराची एकूण 12 महत्त्वाची मंदिरं आहेत. हीच 12 मंदिरे 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपात ओळखली जातात. शिवपुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म, माया, जीव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या सर्वांचा संगम जिथे होतो त्यालाच ज्योतिर्लिंग अथवा ज्योतिपिंड असे म्हटले जाते. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने, त्यांच्या पूजनाने आणि त्यांच्या आराधनेने भक्तांचे जन्मजन्मांतरीचे सारे पाप नष्ट होते. भक्त भगवान शिवाच्या कृपेचे पात्र बनतात. अशा कल्याणकारी ज्योतिर्लिंगाचे महात्म्य शिवकृपेने आपल्याला आजच्या या भक्ती सत्संगातून प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे. आणि त्याच समवेत आजच्या या दिव्य भक्ती सत्संगाच्या माध्यमातून साक्षात 12 ज्योतिर्लिंगाचे तत्व आपल्या सर्वांसाठी कार्यरत होणार आहे. भगवान शिवाची भक्ती अंतरात जागृत ठेवूया आणि आपण सर्वांनी 12 ज्योतिर्लिंगाचे महात्म्य साक्षात अनुभवूया. पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ. गुजरात राज्यात काठियावाड क्षेत्री समुद्र किनाऱ्याजवळ सोमनाथ नावाचे विश्वप्रसिद्ध मंदिर आहे. येथे भगवान शिव सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपात विराजमान आहेत. एकदा दक्ष प्रजापतीने चंद्राला क्षयग्रस्त होण्याचा शाप दिला होता, आणि त्यामुळे दिवसेंदिवस चंद्राचे तेज, त्याची कांती क्षीण होत गेली. त्यामुळे चंद्राद्वारे पृथ्वीवर होणारा शांत शीतल प्रकाशाचा अमृत वर्षाव थांबला. आता यावर उपाय काय? मग उपाय विचारण्यासाठी इंद्रादी सर्व देवता, वसिष्ठादी सर्व सप्तर्षीगण ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी परमतपस्वी मार्कंडेय ऋषी यांनी सिद्ध केलेला महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यास सांगितले. त्यानुसार सर्व देवता, चंद्र आणि सप्तर्षी या सर्वांनी मिळून प्रभास क्षेत्री महामृत्युंजय मंत्राद्वारे भगवान शिवाची आराधना केली. हे क्षेत्र गुजरात राज्यात द्वारकेपासून काही अंतरावर उत्तर सौराष्ट्रात आहे. परमपुरुष भगवान श्रीकृष्णाला याच ठिकाणी व्याधाने बाण मारला होता. या क्षेत्री राहून त्यांनी केलेल्या आराधनेमुळे भगवान शिव प्रसन्न झाले, आणि भगवान शिवाने चंद्राला आपल्या मस्तकी धारण केले. त्यामुळे चंद्राला म्हणजे सोमाला मस्तकी धारण करणारे भगवान शिव सोमनाथ झाले. चंद्राच्या प्रार्थनेवरून भगवान शिवशंकर त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात वास करू लागले, आणि हेच ते श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग. दुसरे ज्योतिर्लिंग अर्थात श्री मल्लिकार्जुन. आंध्र प्रदेश येथील कृष्णा नदीच्या तीरावर श्रीशैल पर्वतावर श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे. या स्थानाला दक्षिणेतील कैलास म्हणतात. याविषयीची कथा आपण थोडक्यात पाहूया. शिवपुत्र श्री गणेश आणि श्री कार्तिकेय स्वामी यांच्यात एकदा पृथ्वी परिक्रमा आधी कोण पूर्ण करेल अशी स्पर्धा लागली. कार्तिकेय आपले वाहन मोर यावर बसून पृथ्वी परिक्रमेला निघाला. श्री गणेशाने मात्र आपल्या माता पित्यानं म्हणजे शिव पार्वती यांनाच प्रदक्षिणा घातली आणि त्यामुळे श्री गणेशाची पृथ्वी परिक्रमा अत्यल्प कालावधीत पूर्ण झाली आणि त्याला पृथ्वी परिक्रमेचे फळ प्राप्त झाले. यामुळे कार्तिकेय रुष्ट होऊन क्रौंच पर्वतावर निघून गेला. आपला पुत्र असा रागावलेला पाहून माता पार्वती त्याला समजवण्यासाठी गेली. तिच्यासह भगवान शिवही तेथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झाले. भगवान शिवाच्या या ज्योतिर्लिंगाची अर्चना सर्वप्रथम मल्लिका पुष्पांनी केली गेली आणि तेव्हापासून ते स्थान मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग या नावाने ओळखले जाऊ लागले. तिसरे ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर उज्जैन येथील क्षिप्रा नदीच्या तीरावर महाकालेश्वर हे परमपवित्र ज्योतिर्लिंग आहे. याविषयीची कथा अशी आहे, दूषण नावाचा एक अत्याचारी असुर ब्राह्मणांच्या तपस्येमध्ये विघ्न आणत होता. तेव्हा त्या ब्राह्मणांनी आर्ततेने प्रार्थना केल्यावर करुणामय भगवान शिव तेथे प्रगट झाले. त्यांनी आपल्या केवळ एका हुंकाराने त्या अत्याचारी दैत्याला जाणून भस्म केले. केवळ एका हुंकारासहित प्रगट झालेल्या भगवान शिवाच्या या लीलेमुळे त्यांचे नाव महाकाल झाले. नंतर भक्तांच्या भक्तीमुळे भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात तेथे राहिले आणि त्यामुळे या परमपवित्र ज्योतिर्लिंगाला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले. चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर मध्य प्रदेश येथील पवित्र नर्मदा नदीच्या तीरावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. याविषयीची कथा आता आपण ऐकूया आणि प्रत्यक्ष त्याची अनुभूती घेऊया. विंध्य पर्वताने 6 मास भगवान शिवाची अत्यंत कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवाधिदेव महादेव तेथे प्रगट झाले. त्यांनी विंध्य पर्वताला मनोवांचित वर प्रदान केले. भगवान शिवानी विंध्य चलावर ओंकारेश्वर लिंगरूपात राहणार असल्याचा वर विंध्या चलाला दिला. त्या प्रसंगी तेथे सभोवतालच्या परिसरातील ऋषी आणि मुनिगणही उपस्थित झाले. देवाधिदेवाची त्यांनी ही स्तुती केली, प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून भगवान शिवाने आपल्या ओंकारेश्वर नावाच्या लिंगाचे 2 भाग केले. एकाचे नाव ओंकारेश्वर आणि दुसऱ्याचे नाव अमलेश्वर झाले. ही दोनही लिंगे वेगवेगळी असली तरी त्यांचे स्वरूप एकच मानले जाते आणि हेच ते पवित्र ओंकारेश्वर अमलेश्वर ज्योतिर्लिंग. पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्ने बाहेर पडली. त्यात धन्वंतरी आणि अमृत अशी 2 रत्ने होती. अमृताचा कलश बाहेर पडताच तो प्राप्त करून घेण्यासाठी दानव धावले. परंतु ते अमृत जर दानवांना प्राप्त झाले असते तर त्यांनी साऱ्या सृष्टीमध्ये हाहाकार माजवला असता, आणि त्यामुळे ते दानवांना मिळू न देणेच उचित आहे हे लक्षात घेऊन भगवान श्री विष्णू तो अमृत कलश आणि धन्वंतरी यांना समुद्रापासून पुष्कळ दूर घेऊन गेले. दानवही त्यांचा पाठलाग करू लागले. एवढ्यात श्री विष्णूंना एक शिवलिंग दिसले. श्री विष्णूने त्यांना एका शिवलिंगामध्ये लपवून ठेवले. श्री विष्णूचा पाठलाग करत असलेल्या दानवांनी हे सर्व पाहिले. दानव तेथे गेले. त्यांनी शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. दानव जसे शिवलिंगाला स्पर्श करू लागले तसे त्या शिवलिंगातून ज्वाळा बाहेर पडू लागल्या. दानवांनी पुष्कळ प्रयत्न केले पण दानवांना ती रत्ने मिळू शकली नाही. पुढे जेव्हा शिवभक्त दर्शनासाठी गेले तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाळा बाहेर आल्या नाहीत तर अमृतधारा वाहू लागल्या. हेच ते महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग होय. हे ज्योतिर्लिंग अमृतयुक्त असल्याने याला वैद्यनाथ म्हटले जाते. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने रोगव्याधी दूर होतात असे म्हणतात. सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री भीमाशंकर. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुण्यापासून जवळजवळ 100 किलोमीटर दूर सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेविषयी शिवपुराणात सुंदर कथा वर्णिलेली आहे. प्राचीन काळी भीम नावाचा एक महाप्रतापी राक्षस होता. तो कुंभकर्णाचा पुत्र होता. त्याने कठोर तपश्चर्या केली आणि लोकविजयी होण्याचे वरदान ब्रह्मदेवाकडून प्राप्त करून घेतले होते. आपल्या अत्याचारांनी त्याने साऱ्या जगताला त्राही त्राही करून सोडले होते. स्वर्गावरही आपले अधिपत्य त्याने स्थापित केले. साक्षात भगवान श्रीहरीला त्याने युद्धात पराजित केले आणि त्यानंतर त्याने कामरूप येथील परमशिवभक्त राजा सुदक्षिण याच्या राज्यावर आक्रमण केले आणि त्याला आपल्या मंत्र्यांसह बंदी बनवले. भीम राक्षसाच्या या अत्याचारामुळे पीडित होऊन ऋषीमुनी आणि देवगण भगवान शिवाला शरण गेले. इकडे बंदीगृहात राजा सुदक्षिण यानेही भगवान शिवाचे ध्यान आरंभले. तो पार्थिव शिवलिंगाची अर्चना करत होता. ते पाहून भीम राक्षसाने अत्यंत क्रोधाने आपल्या तलवारीने त्या पार्थिव शिवलिंगावर प्रहार केला. परंतु त्या तलवारीचा लिंगाला स्पर्श होण्यापूर्वीच त्या लिंगातून साक्षात शिवशंकर प्रगट झाले आणि त्याने भीम राक्षसाचा वध केला. भगवान शिवाच्या या अद्भुत लीलेमुळे ऋषीमुनी आणि देवगण त्याची स्तुती करू लागले. त्यांच्या प्रार्थनेवरून भगवान शिव त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपाने वास करू लागले. भीमाचा वध करून बसलेल्या शंकराचे ते ज्योतिर्लिंग पुढे भीमाशंकर या नावाने विख्यात झाले. अशा प्रकारे भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचे महात्म्य अमोघ आहे. सातवे ज्योतिर्लिंग श्री रामेश्वर. या ज्योतिर्लिंगाची स्थापना त्रेतायुगात साक्षात प्रभू श्री रामाने केली होती. त्रेतायुगातील त्या सुंदर प्रसंगाचे अवलोकन करताना भक्ती सत्संगात साक्षात त्रेतायुगातील वातावरण अवतरलेले आहे. त्रेतायुगातील या सुंदर वातावरणाची आपण प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. रावणाच्या लंकेतून सीतेला मुक्त करण्यासाठी लंका प्रवेशापूर्वी साक्षात प्रभू श्री रामचंद्रांनी समुद्र तीरावर वाळूच्या शिवलिंगाची स्थापना केली, त्याची यथाशास्त्र पूजा केली. सेतुबंधनाचे कार्य पूर्ण झाल्यावर श्रीरामाने भगवान शिवाच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली. त्या वाळूच्या शिवलिंगाला श्रीरामाने श्री रामेश्वर महादेव असे नाम दिले. हरिहरांच्या एकमेकांवरील अत्युत्कट भक्तीचे प्रतीक असलेले हे रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे. एका सर्वश्रेष्ठ देवतेनेच दुसऱ्या सर्वश्रेष्ठ देवतेची स्थापना केली. त्या रामेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपातील भगवान शिवाला आपण कोटी कोटी वंदन करूया. आठवे ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर म्हणजे औंढा नागनाथ. भगवान शिवाचे हे ज्योतिर्लिंगही महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा या गावातील नागनाथ या नावाने प्रसिद्ध आहे. या ज्योतिर्लिंगाशी संबंधित पुराणामध्ये अशी कथा आहे. सुप्रिय नावाचे एक मोठे धर्मात्मा होते. ते अत्यंत सदाचारी असून भगवान शिवाचे अनन्य भक्त होते. धर्मात्म्याच्या शिवभक्तीमुळे दारुक नावाचा दैत्य त्यांच्यावर अत्यंत क्रोधित झाला होता. एकदा त्याने त्या धर्मात्म्यावर आक्रमण केले आणि त्याला बंदिस्त केले. सुप्रिय बंदीगृहातही आपल्या नित्य नियमानुसार भगवान शिवाची पूजा आराधना करू लागला. एकदा सुप्रिय समाधीस्थ असताना दैत्य दारुक तेथे आला आणि अत्यंत क्रोधाने त्याने सुप्रियला मारून टाकण्याची धमकी दिली. तरीही तो जराही विचलित किंवा भयभीत झाला नाही. उलट या आपत्तीतून सोडवण्यासाठी सुप्रिय भगवान शिवाला अळवू लागला. भगवान शंकर तत्क्षणी बंदीगृहात प्रकट झाले आणि त्यांनी दारुकाचा वध केला. नंतर भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात तेथे स्थित झाले. भगवान शिवाच्या आदेशानुसार या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर असे पडले. नागेश्वर रूपात प्रगट होऊन आपल्या भक्ताचे रक्षण करण्यास तत्पर असलेल्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाला कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. नववे ज्योतिर्लिंग श्री विश्वनाथ. उत्तर भारतातील प्रसिद्ध काशी विश्वनाथ. काशी नगरीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रलय काळातही ही नगरी लोप पावत नाही आणि हे केवळ केवळ आणि केवळ शिवकृपेनेच शक्य होते. प्रलय काळात साक्षात भगवान शिव प्रसिद्ध काशी नगरीला आपल्या त्रिशूळावर धारण करतात आणि सृष्टिकाळ आल्यावर पुन्हा यथास्थानी या पवित्र नगरीला ठेवतात. भगवान विष्णूने याच ठिकाणी तपश्चर्या केली आणि भगवान शिवाला प्रसन्न करून घेतले. अगस्त्य ऋषींनीही याच स्थानी तपश्चर्या केली आणि भगवान शिवाला संतुष्ट करून घेतले. पुराणामध्ये या ज्योतिर्लिंगाची कथा अशी आहे. पार्वतीशी विवाह झाल्यानंतर भगवान शिव कैलासावरून निघाले आणि पार्वतीसह काशी येथे येऊन राहिले. तेथेच ते विश्वनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापित झाले. या ज्योतिर्लिंगाचे महात्म्य स्वतः शिवशंकराने पार्वतीला कथन केले आहे. शिव म्हणतात, ही काशीपुरी मला अत्यंत प्रिय आहे. ही काशीपुरी गुह्यतम आणि रहस्यात्मक आहे. जो कोणी माझी भक्ती करत या काशीपुरीमध्ये राहतो, माझी आराधना करतो, उपासना करतो, तो जीवनमुक्त होतो आणि मोक्षाचा भागीदार होतो. दहावे ज्योतिर्लिंग अर्थात श्री त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीच्या पवित्र तटावर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर ब्रह्मगिरी पर्वतावर आहे. या ब्रह्मगिरी पर्वताला साक्षात भगवान शिवाचे स्वरूप मानले जाते. प्राचीन काळी त्र्यंबक क्षेत्र म्हणजे गौतम ऋषी यांची तपोभूमी होती. गौतम ऋषी हे सप्तर्षींपैकी एक आहेत. गौतम ऋषींची भक्ती आणि तपश्चर्या यांची प्रशंसा नेहमी होत असे. पण काही कुत्सित आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक महर्षी गौतमांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करू लागले. एक दिवस महर्षी गौतम आश्रमाच्या वाटिकेतील फुलझाडांना पाणी घालत असताना अकस्मातपणे एक अतिशय कृश झालेली गाय तेथे येऊन त्या फुलझाडांची पाने खात होती. गौतमांनी तेव्हा तिला रोखण्यासाठी स्पर्श करण्यापूर्वीच गाय खाली पडली आणि निष्प्राण झाली. हे पाहून त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी निष्पाप गौतम ऋषींवर गोवधाचा आरोप केला आणि त्यांना पापी ठरवले. तेव्हा तेथे येणाऱ्या काही ऋषी मुनींनी महर्षी गौतमांना सांगितले, गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी गंगास्नान करायला हवे. गंगास्नान करायचे तर त्या प्रदेशात गंगा नव्हती. मग महर्षी गौतमांनी गंगा प्रकट होण्यासाठी भगवान शिवाची आराधना केली. भगवान शिवांच्या कृपेने तेथे साक्षात गंगा प्रकट झाली. परंतु गंगेने स्वतः समवेत शिवालाही तेथेच राहण्याची प्रार्थना केली. देवी गंगा जलधारांच्या रूपात प्रकट झाली आणि देवी गंगेच्या इच्छेनुसार भगवान शिवही त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात वास करू लागले. गंगा नदी गौतमी या नावाने प्रवाहित झाली आणि ही पवित्र गौतमीच पुढे गोदावरी म्हणून प्रसिद्ध झाली. अशा प्रकारे साक्षात गौतम ऋषींच्या तपश्चर्येने प्रगटलेले असे हे दिव्य त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. अकरावे ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ. पुराणांमध्ये श्री केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे महात्म्य वारंवार वर्णिलेले आहे. या अतीव पवित्र पुण्यफलदायी ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेविषयी पुराणांमध्ये सुंदर कथा आहे. हिमालयातील केदार नावाच्या अत्यंत शोभाशाली शृंगावर म्हणजे शिखरावर महातपस्वी नर आणि नारायण यांनी भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या केली. सहस्रो वर्षापर्यंत निराहार राहून एका पायावर उभे राहून ते शिवाचे नाम घेत राहिले. त्यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंभो महादेवाने प्रत्यक्ष प्रगट होऊन दोन्ही ऋषींना दर्शन दिले. नर आणि नारायण यांनी आनंद विभोर होऊन त्यांची स्तुती आणि पूजा अर्चा केली. पूजा अर्चा केल्यानंतर सदा सर्वदा येथेच निवास करावा अशी भगवान शिवाला प्रार्थना केली. नरनारायणांच्या प्रार्थनेवरून साक्षात भगवान शिव त्या केदार नावाच्या हिमालय शृंगावर ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थित झाले आणि तेच श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. बारावे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर द्वादश ज्योतिर्लिंगामधील अंतिम ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर या नावाने ओळखले जाते. हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील वेरूळ येथे आहे. या ज्योतिर्लिंगाविषयी पुराणात कथा आहे. देवगिरी पर्वताच्या जवळ कृष्णा नावाची एक स्त्री राहत होती. ती भगवान शिवाची अनन्य भक्त होती. प्रतिदिन 101 पार्थिव शिवलिंग बनून त्या शिवलिंगाचे ती अत्यंत निष्ठेने पूजन करत असे. एका प्रसंगात तिच्या भक्तीमुळे साक्षात भगवान शिवाने तिच्या पुत्राला जीवनदान दिले. त्यावेळी कृष्णा हिच्या प्रार्थनेवरून साक्षात भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झाले आणि तेथेच ते निवास करू लागले. शिवभक्त कृष्णा हिचे आराध्य असल्यामुळे कृष्णेश्वर महादेव या नावाने विख्यात झाले. अशा प्रकारे या 12 ज्योतिर्लिंगाची महती ऐकता ऐकता जणू ही 12 ज्योतिर्लिंगे या भक्ती सत्संगात आपल्यासाठी तत्वरूपामध्ये साकार होत आहेत. शिवतत्व अधिकाधिक वाढत आहे. आपण सर्वांनी या 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपात साक्षात शिवतत्व प्रकट होत असल्याची दिव्य अनुभूती घेऊया. आपल्या अंतरामध्ये आपण शिवतत्व अधिकाधिक ग्रहण करूया. आपल्या पेशी पेशीमध्ये शिवतत्व ग्रहण करूया. भगवान शंकराची 12 महत्त्वाची मंदिरं म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपात ओळखली जातात. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने, त्यांच्या पूजनाने आणि त्यांच्या आराधनेने भक्तांचे जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होते आणि भक्त भगवान शिवाच्या कृपेचे पात्र बनतात. आता आपण 12 ज्योतिर्लिंगाचे महात्म्य प्रत्यक्ष अनुभवले. शिवतत्व अधिकाधिक प्रगट होऊन शिवतत्वाची आपण अनुभूती घेतली आणि 12 ज्योतिर्लिंगाचे दिव्य तत्व आपल्या सर्वांवर भरभरून कृपावर्षाव करत आहे अशीच आपण अनुभूती घेतली. भक्त ऋषीमुनी देवता यांना वेळोवेळी संकटांमधून तारण्यासाठी त्यांच्यावर कृपावंत होत त्यांच्या भक्तीचा अल्प कालावधीत स्वीकार करणाऱ्या भक्तांची प्रार्थना स्वीकार करून ज्योतिर्लिंगाच्या रूपात नित्य तेथेच वास करणाऱ्या त्या कृपावंत भोलेनाथाच्या परमकृपेची आपण अनुभूती घेऊया. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे भगवान शिवाला आदिगुरु मानले आहे. तसेच भगवान शिवाला ज्ञानस्वरूप आणि देवाधिदेवही म्हटले जाते. आदिगुरु आणि ज्ञानस्वरूप असलेल्या भगवान शिवाने या विश्वातील गूढ रहस्यांविषयीचे ज्ञान सर्वप्रथम कोणाला दिले आणि त्यासाठी त्याने कोणाची निवड केली? ज्ञानस्वरूप भगवान शिवाने आपल्या ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी सप्तर्षींची निवड केली. त्यांना योगाच्या विविध पैलूंचे ज्ञान दिले. भगवान शिवाकडून प्राप्त झालेले ज्ञान सप्त ऋषींनी दश दिशांना पसरवले. धरतीच्या कानाकोपऱ्यात धर्म, योग आणि ज्ञान यांचा प्रसार केला. आपण भगवान शिवाला जगतपिता म्हणतो आणि शिवभार्या पार्वती माता हीच आदिशक्ती म्हणजे जगन्माता आहे. अशा या शिवशक्तीच्या संयोगानेच या संपूर्ण विश्वाचा कार्यभार सुरळीतपणे चालू आहे. सृष्टीसाठी आवश्यक असलेले लयकारी शिवतत्व आणि आदिशक्तीचे तत्व या दोघांचा संयोग करण्यासाठी भगवंताच्या लीलेने विविध ऋषी तसेच सप्तर्षी यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या योगदानामुळेच विश्वकल्याणासाठी एवढे महान कार्य घडू शकले आहे. आत्ता आपण भगवंताच्या त्या दैवी लीलेचे अवलोकन करूया आणि प्रत्यक्ष त्यांचे साक्षीदार जीव बनूया. आदिदेव महादेव शिवाची पत्नी होती सती, जी दक्ष प्रजापतीची कन्या होती. शिवावरील अपार निष्ठेमुळे आणि प्रेमामुळे तिचा विवाह भगवान शिवाशी झाला होता. ती साक्षात आदिशक्ती होती. एकदा दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ आयोजित केला होता. प्रजापतीने त्या यज्ञासाठी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवासह सर्व देवतांना आमंत्रण दिले, परंतु प्रत्यक्ष स्वतःच्या मुलीला म्हणजे सतीला आणि तिचे पती भगवान शिवाला आमंत्रण दिले नाही. दक्षाला शिवाची वैरागी वृत्ती आणि त्याची वेशभूषा आवडत नसे, त्यामुळे सतीने भगवान शिवाशी विवाह केलेले त्याला आवडले नव्हते. त्याच्या मनात शिवाविषयी रोष होता. आपल्या पित्याने साऱ्यांना यज्ञाला आमंत्रित केले आहे, परंतु आपल्याला मात्र बोलवले नाही, याचे सतीला दुःख झाले. आपल्या पित्याने भगवान शिवाला न बोलवून आपला आणि आपल्या पतीचा अपमान केला आहे, असेही तिला वाटले. भगवान शिव स्वतः वैरागी असल्याने या अपमानाचा विचार त्यांनी केला नाही. स्त्री स्वभावाला अनुसरून साहजिकच सतीच्या मनात पित्याकडे यज्ञाला जाण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. शिवाने जायला नको म्हणून नाना प्रकारे समजावले, तरीही ती आपल्या पित्याकडे यज्ञासाठी गेली. परंतु तिथे मात्र तिचा पदोपदी अपमान झाला. देवादिदेव शिवाच्या वैरागी वृत्तीवरून तिला अपमानास्पद बोलणी ऐकावी लागली आणि अपमानास्पद वागणूकही मिळाली. तेव्हा आपला आणि आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने योगाग्नीद्वारे आपला देह जाळून टाकला. अशा प्रकारे आदिशक्तीचा सतीच्या रूपातील देह तर नष्ट झाला, परंतु आदिशक्तीचे तत्व मात्र तसेच कार्यरत होते. विश्वकल्याणासाठी हे आदिशक्तीचे तत्व अत्यंत आवश्यकही होते आणि त्यामुळे आदिशक्ती भगवतीने पुन्हा एकदा अवतार धारण केला. आत्ता त्या आदिशक्तीने कोणत्या रूपात देह धारण केला आणि त्यावेळचे तिचे रूप कसे होते त्याचे आपण अवलोकन करूया. आदिशक्तीने पर्वतराज हिमालयाच्या घरी जन्म घेतला. हिमालय पर्वताची पुत्री म्हणून ती पार्वती झाली. पार्वतीच्या जन्मामुळे तिथे सर्व सिद्धी आणि सर्व संपत्तीची भरभराट झाली. आदिशक्तीच्या अवतरणाने हिमालयाची शोभाच पालटली आणि त्या पर्वताच्या घरी नित्य नवे मंगल कार्य होऊ लागले। हा सर्व समाचार देवर्षी नारदांना मिळाला। येथे भगवंताने देवर्षींच्या माध्यमातून आपले कार्य आरंभले। परम परमात्मा जगन नियंत्या भगवंताला साक्षात भगवान शिव आणि पार्वती यांचे मिलन घडवून आणायचे होते। देवर्षी नारदांनी भगवंताच्या मनातील इच्छा जाणली आणि ते लगेचच हिमालय पर्वताकडे गेले। साक्षात देवर्षी नारदांना पाहून पर्वतराज हिमालयाला अत्यंत आनंद झाला। त्यांनी अत्यंत आदरपूर्वक देवर्षींचे उत्तम स्वागत केले। नंतर शैलराज म्हणजेच पर्वतराज हिमालयाने आपल्या कन्येला पार्वतीला बोलावून तिला देवर्षींच्या चरणी नतमस्तक केले। शैलराज म्हणाला, हे देवर्षी, आपण त्रिकालज्ञानी सर्वज्ञ आहात, आपले गमन सर्वत्र असते। हे मुनिश्रेष्ठा, आपण या मुलीचे दोष गुण काय असतील ते सांगावे। तेव्हा देवर्षी नारद हसून गूढ आणि कोमल वाणीने म्हणाले, तुमची मुलगी सर्व गुणांची खाण आहे, ही तुमची कन्या सर्व शुभ लक्षणांनी युक्त आहे, यामुळे ही पतीला निरंतर प्रिय होईल, हिचे सौभाग्य सदैव अचल राहील आणि ही संपूर्ण विश्वाला पूज्य होईल। हिची सेवा केली असता या चराचरात काहीच दुर्लभ राहणार नाही। असे जरी असले तरी माता नाही, पिता नाही, गुणहीन, मानसन्मानविहीन असा उदासीन, मोठमोठ्या जटा असलेला, अमंगल वेश करणारा असा पती हिला मिळणार आहे, अशी रेषा हिच्या हातावर आहे, असे देवर्षी नारद म्हणाले। नारद मुनींचे भाषण ऐकून पर्वतराजाला आणि त्याच्या पत्नीला दुःख झाले, पण पार्वतीला मात्र आनंद झाला। तिला नारदांच्या बोलण्याचा, त्यांनी केलेल्या तिच्या पतीच्या वर्णनाचा भावार्थ लक्षात आला होता। गुणहीन मानवहीन कोण आहे हे तिने लगेच ओळखले। सर्वांच्या अंगावर रोमांच उठले, डोळे पाण्याने भरले। देवर्षी नारदांचे भाकीत कधी असत्य होणार नाही हे जाणून पार्वतीने त्यांचे ते वचन आपल्या हृदयात धारण करून ठेवले। पार्वतीने मनोमन निश्चय केला, विवाह करायचा तो शिवाशीच, त्यामुळे भगवान शिवांच्या पदकमली तिच्या मनात प्रेम उत्पन्न झाले। मात्र शिवाची प्राप्ती होणे अत्यंत कठीण आहे असे वाटून तिच्या मनात संदेह उत्पन्न झाला। देवर्षी नारदांच्या हे लक्षात आले होते। देवर्षींचे वचन कधी खोटे होणे शक्य नाही हे जाणून, पण तरीही धीर धरून गिरीराज म्हणाले, नाथ, आता यावर उपाय काय करू, याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावे। नारद मुनी म्हणाले, हिमवंता, हे पहा, ब्रह्मदेवाने लिहिलेली ललाट रेषा कधीही पालटू शकत नाही। देव, दानव, मानव, नाग, मुनी इत्यादी कोणीही आणि मी देखील ब्रह्मलिखित टाळण्यास समर्थ नाही। तरीही मी एक उपाय सांगतो, जर दैव सहाय्य करील तर हे कार्य होईल। आता मी वराचे जे दोष सांगितले ते सर्व शिवाच्या ठिकाणी गुणरूपात आहेत। या जगात नाना प्रकारचे पुष्कळ वर असले तरी हिला मात्र शिवाशिवाय दुसरा वर नाही। जर तुमच्या पुत्रीचा शिवासमवेत विवाह झाला तर दोषांना सुद्धा लोक गुण अर्थात सद्गुणच समजतील। ज्याप्रमाणे भगवान श्रीहरी शेषशय्येवर शयन करीत असले तरी भक्त त्यांना दोष देत नाहीत, सूर्य आणि अग्नी हे सगळे रस सेवन करतात, तरी त्यांना कुणी दोष देत नाही। गंगेत तर सर्व प्रकारचे चांगले आणि अस्वच्छ जलही वाहत असते, तरी गंगेला कोणी अपवित्र म्हणत नाही। हे याचाच अर्थ, जे समर्थ असतात, सर्वत्र पूजिले जातात, त्यांना कुठलाही दोष लागत नाही। भगवान शंभू महादेव सहज समर्थ भगवान आहेत आणि म्हणून या विवाहाने सर्व प्रकारचे कल्याणच होईल। या महेशांची आराधना अत्यंत कठीण आहे, परंतु अत्यंत निष्ठेने प्रयत्न केले तर ते सत्वर प्रसन्नही होतात। तुमची कन्या जर कठोर तप करून महेशांची आराधना करील तर ते महेश्वर त्रिपुरारी भगवान तिच्या जीवनातील हे भावी दुःख टाळू शकतील। भगवान शिव हे वर देणारे शरणागतांची दुःखे आणि क्लेश हरण करणारे कृपासागर आहेत। शिवाची आराधना न करता केलेले कोट्यवधी योग जप इत्यादी साधने इच्छित फळ देऊ शकत नाही। अशा प्रकारे देवर्षी नारदांनी हिमालय राजाला दिशादर्शन केले। त्यानंतर भगवान श्रीहरीचे स्मरण करून नारद मुनींनी पार्वतीला आशीर्वाद दिला, तुझे कल्याण होईल, सर्व शंकांचा आता त्याग करून निश्चिंत राहा। अशा प्रकारे सांगून नारद मुनींनी ब्रह्मलोकी प्रस्थान केले। भगवंताने नारद मुनीच्या माध्यमातून एक कार्य पूर्ण केले। आता त्या पुढची भगवंताची लीला काय घडली, त्या उत्सुकतेने आणि भावाने आपण त्या भगवत लीलेचे श्रवण करूया। देवर्षींचे वचन ऐकले आणि पार्वतीची माता मैनावती अत्यंत दुःखी झाली, परंतु पर्वतराज हिमालय श्रद्धावंत होते। ते म्हणाले, एक वेळ बर्फातून अग्नी निर्माण होईल, परंतु देवर्षी नारदांचे वचन कधीही टाळता येणे शक्य नाही। तुझा हा सर्व शोक तू सोडून दे आणि भगवंताचे स्मरण कर। ज्याने पार्वतीला निर्माण केले आहे तो तिचे सर्व काही कल्याण करेलच, याची खात्री बाळग। भगवान शिवाची तपश्चर्या करूनच पार्वतीचे क्लेश नष्ट होतील। भगवान शिव हे सर्वस्वी सुंदर आणि सर्व गुणनिधान आहेत। शिवाच्या ठिकाणी कोणत्याही कलंकाला जागाच नाही। शिव पूर्ण निष्कलंक आहेत। पर्वतराज हिमालयाचे हे वचन ऐकले आणि मैनावतीलाही अत्यंत आनंद झाला। आता पार्वतीच्या मनात कठोर तपश्चर्येचा पूर्ण निश्चय झाला। ती आपल्या माता पित्यांना समजावून आनंदाने तपासाठी निघून गेली। तिच्या जाण्याने माता पिता दुःखाने व्याकुळ झाले, पण तरीही पार्वती वनात गेली। आपल्या प्राणप्रिय शिवाच्या चरणांना हृदयात धारण करून कठोर तपश्चर्या करू लागली। तिचा देह अति कोमल होता आणि त्यामुळे तो देह तप करण्यास योग्य नव्हता। तरी तिने आपले आराध्य असलेल्या भगवान शिवाच्या चरणांचे स्मरण केले आणि सर्व भोगांचा त्याग केला। पार्वतीच्या मनात भगवान शिवाविषयीची श्रद्धा आणि निष्ठा दिवसेंदिवस अधिकाधिक वाढू लागली। देहाचा विसर पडून तिचे मन अधिकाधिक तपात लागू लागले आणि शिवप्राप्तीची तिची तळमळ वाढू लागली। पार्वतीने 1000 वर्षे कंदमुळे आणि फळे खाऊन तपश्चर्या केली आणि नंतरची 100 वर्षे केवळ झाडाची पाने खाऊन आपली तपश्चर्या चालू ठेवली. पुढे काही दिवस तर अन्नाचाही त्याग केला आणि पाण्यावर दिवस काढले आणि त्यानंतर तिने पाणीही त्यागले. नंतर भूमीवर पडलेले सुकलेले बेलाचे पान खाऊन तिने 3000 वर्षे काढली. मग तिने सुकलेले बिल्वपत्र खाण्याचेही सोडले. तेव्हा तिला अपर्णा हे नाव पडले. पुढे ती केवळ वायुभक्षण करू लागली. तिचे शरीर तपाने अतिक्षीण झाले आणि तरीही तिचे तप चालूच होते. तेव्हा आकाशातून ब्रह्मवाणी झाली, हे गिरिराज कुमारी, ऐक, तुझे मनोरथ पूर्ण झाले आहे आणि लवकरच तुला भगवान शिवांची प्राप्ती होईल. हे भवानी, आजपर्यंत पुष्कळ ज्ञानी मुनी होऊन गेले पण तुझ्यासारखे असे तप कोणीही केले नाही. हे ब्रह्माची श्रेष्ठ वाणी सदा सर्वदा पावन आणि सत्य आहे. तुझे वडील तुला घेऊन जाण्यास येतील तेव्हा हट्ट न करता तू घरी परत जा आणि पुढे ज्यावेळी तुला सप्तर्षी भेटायला येतील त्यावेळी ते सांगतील ते सत्य मानावेस. अशा प्रकारे आकाशातून झालेली ही दिव्य ब्रह्मवाणी पार्वतीने ऐकली. तिला अत्यंत आनंद झाला. तिचा संपूर्ण देह पुलकित झाला आणि साऱ्या देहावर रोमांच उभे राहिले. इकडे सतीने दक्षाकडील यज्ञाच्या वेळी स्वतःला अग्नीत समर्पण केल्यापासून शिवाचे मन वैरागी बनले. मन विरागी बनल्यानंतर शिव विमनस्कपणे म्हणजे अस्वस्थ होऊन सर्वत्र संचार करू लागले. त्यावेळी प्रभू श्री रामानी शिवापुढे प्रगट होऊन त्यांची नाना प्रकारे समजूत घातली, त्यांची प्रशंसा केली आणि नंतर त्यांनी शिवाला पार्वतीच्या जन्माची सर्व हकीकत सांगितली. अति पावन अशा गिरिजेने म्हणजे पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठी केलेल्या तपाची इत्थंभूत कहाणी ही सविस्तर वर्णन केली आणि नंतर पार्वतीशी विवाह करण्याची विनंती करून प्रभू अंतर्धान पावले. तेवढ्यात भगवंताच्या इच्छेनुसार सप्तर्षी शिवाजवळ आले. त्यांनी देवादिदेवांना विनम्रतेने प्रणाम केला. तेव्हा भगवान शिव त्यांना म्हणाले, हे सप्तर्षीनो, मी तुमच्याकडे एक महत्त्वपूर्ण कार्य सोपवणार आहे. तुम्ही आता हिमालय क्षेत्री तप करत असलेल्या पार्वतीकडे जा, तिच्या प्रेमाची परीक्षा पहा. नंतर गिरिराजाला प्रेरणा देऊन सर्व संशयाचे निरसन करा आणि तिला पुन्हा गिरिराज हिमालयाकडे पाठवा. महादेवांना ठाऊक होते, हे महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी केवळ सप्तर्षी समर्थ आहेत आणि त्यामुळे महादेवांनी अगदी विश्वासाने हे कार्य सप्तर्षींकडे सोपवले. खरं तर पार्वती हीच आदिशक्ती आहे. आपली पत्नी बनण्याचा पूर्ण अधिकार तिलाच आहे हे महादेवांना अगदी निश्चितपणे ठाऊक होते. तरीही अखिल विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी ही लीला रचली होती आणि त्यासाठी साक्षीदार होते सप्तर्षी. देवादिदेव महादेवांची आज्ञा शिरोधार्य मानून सप्तर्षी लगेच पार्वतीकडे जाण्यास निघाले. पार्वती पुढे पोचले आणि त्यांनी तिची स्थिती पाहिली. तिच्याकडे पाहून ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. ऋषींना पार्वती कशी दिसली, तपाराधनेमुळे दिव्य असे ते तेज प्राप्त झालेली जणू मूर्तिमंत तपस्याच. पार्वतीला पाहताच अशा या साक्षात आदिशक्तीची आपण काय परीक्षा घेणार? तिच्या एवढी कठोर तपश्चर्या कोणी करूच शकत नाही, तिच्या एवढी शिवनिष्ठाही कुणामध्ये असूच शकत नाही हे सप्तर्षींनी जाणले. तरी भगवंताने त्यांच्याकडे पार्वतीची परीक्षा घेण्याचे कार्य सोपवले होते आणि त्यामुळे भगवंताच्या आज्ञेप्रमाणे ते कार्य सप्तर्षींना करावे लागणार होते आणि टाळून चालणारही नव्हते. सप्तर्षी पार्वतीची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने परंतु अत्यंत आदराने तिला म्हणाले, हे शैलकुमारी, ही दारुण तपस्या आपण कोणत्या कारणाने करीत आहात? तुम्ही कोणाची उपासना करीत आहात आणि तुमची इच्छा काय आहे ह्याचे खरे मर्म आम्हाला सांगाल का? पार्वती म्हणाली, भगवान सदाशिवाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी मी ही तपश्चर्या करत आहे. पार्वतीचे हे बोलणे ऐकून ऋषी मुद्दामच हसत हसत म्हणाले, हे पार्वती, बोलून चालून तुझा देह पर्वतापासून झालेला आहे आणि त्यात तुला नारदांनी उपदेश केला. त्यांचा उपदेश ऐकून वागल्याने आजवर कोणाचे घर शिल्लक राहिले आहे का? सांग पाहू. आत्ता सदाशिवच बघ ना, तो दिसायला भोळा भाबडा आहे, अतिशय सज्जन आहे, पण ते सगळे वरवरचे आहे. तो सगळ्यांना आपल्यासारखे वैरागी करू बघत असतो. तो वैरागी आणि उदासीन वृत्तीचा आहे, त्याला प्रपंचात रस नाही. नारदांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो वैरागी आपला पती व्हावा अशी इच्छा तू बाळग देस, याला काय म्हणावी? आता सांग, जो गुणहीन आहे, कुवेश धारण करणारा आहे, जो हातात प्रेताची कवटी घेणारा आणि अंगावर मोठमोठे सर्प धारण करणारा आहे, अशा पतीची प्राप्ती कशासाठी करून घ्यायची? ज्याच्या कुळाचा काही पत्ताच नाही, जो घरदार नसलेला आहे, त्याचा पती म्हणून स्वीकार केल्याने तुला कोणते सुख प्राप्त होणार आहे? त्या शिवाने सतीशी विवाह केला आणि नंतर घरदार नसलेल्या त्याने आमंत्रण नसतानाही पित्याकडे यज्ञासाठी जाण्याकरता तिला उद्युक्त केले, तिचा त्याग केला आणि तिला हे जग सोडून जावे लागले. हे तुला बहुतेक कळले नसावे असे वाटते. आता सतीच्या मृत्यूनंतर त्याला ना कसला शोक ना चिंता, बोलून चालून वैरागीच तो, भिक्षा मागून खातो आणि सतत ध्यान लावून बसतो. मुळातच जो एकलकोंड आहे अशा शिवासमवेत कोणा स्त्रीचा कधी टिकाव लागेल का? तूच विचार कर. अजूनही आम्ही सांगतो ते ऐक. हे गिरीजे, आम्ही तुझ्यासाठी एक चांगला वर शोधला आहे. तो अतिशय सुंदर, अति पावन, अति सुशील आहे आणि अति सुखदायक सुद्धा आहे. वेद सुद्धा त्याचे यश आणि लीला गातात. तो पूर्ण दोषरहित आहे आणि सकल सद्गुणांची रास आहे. तो लक्ष्मीपती असून वैकुंठपुरीत निवास करतो. असा वर आम्ही तुम्हाला मिळवून देतो. सप्तर्षींनी असे म्हटल्यावर भवानी हसली. तिचा निश्चय पक्का होता. ती म्हणाली, आपण अगदी सत्य बोललात. माझा हा देह गिरीपासून म्हणजे पर्वतापासून उत्पन्न झाला आहे हे खरंच आहे, आणि म्हणूनच हा देह जरी गेला तरी निश्चय मात्र सुटणार नाही. हे सप्तर्षी, सोनं पाषाणाच्या पोटी जन्माला येतं. त्याला कितीही जाळलं तरी ते आपला जन्मस्वभाव सोडत नाही. चकाकत राहणं हा सोन्याचा जन्म स्वभाव आहे, स्थायी भाव आहे. तुम्ही त्याला जेवढे जाळाल तेवढे ते निखरते आणि अधिकाधिक चकाकते. त्याचप्रमाणे मी नारदांच्या वचनाचा त्याग करणे शक्य नाही. काहीही झाले तरी त्याला भिणेही शक्य नाही. गुरूंच्या वचनावर ज्याचा विश्वास नाही त्याला स्वप्नातही सुख आणि कार्यसिद्धी मिळणे शक्यच नाही. अहो मुनीश्रेष्ठ, आपण जर मला नारद मुनी भेटण्यापूर्वी भेटला असता तर मी तुमचा उपदेश शिरसा मान्य केला असता. मी जर स्वतःचा जन्म हरासाठी म्हणजे सदाशिवासाठी वेचण्याचे ठरवले आहे तर आता दोष गुणांचा विचार कशाला करू. खोटी जन्म घ्यावे लागले तरी आता माझा हा निश्चय आणि हे तप सुटणार नाही. मी विवाह करीन तर शिवाशीच करीन आणि नाही तर अविवाहित राहीन. पण नारदांच्या उपदेशाचा त्याग कधीच करणार नाही. मग स्वतः सदाशिवाने 100 वेळा सांगितले तरी ते घडणार नाही. अशा प्रकारे पार्वतीचा हा दृढ निश्चय सप्तर्षींनी पाहिला. सप्तर्षी प्रसन्न झाले. पार्वतीचे भगवान शिवावरील प्रेम आणि निष्ठा त्यांनी पाहिली. ज्ञानी सप्तर्षींनी आनंदाने त्या आदिशक्तीचा जय जयकार केला. जय जगदंबे जय भवानी, जय जगदंबे जय भवानी. सप्तर्षी पुढे म्हणाले, हे देवी, तुम्ही माया आहात आणि भगवान शिव आहेत. तुम्ही तर विश्वाचे माता पिता आहात. तुम्ही जगन्माता आणि जगतपिता आहात. असे म्हणून सप्तर्षींनी देवी पार्वतीच्या चरणांवर मस्तक टेकवले. भगवंताची ही दिव्य लीला आणि साक्षात आदिशक्तीची निष्ठा हे सर्व अनुभवताना सप्तर्षींना अत्यानंद झाला. त्यानंतर आता भगवान शिवाने दिलेले दुसरे कार्य त्यांना करायचे होते. ते म्हणजे पार्वतीचे पिता गिरिराज हिमालय यांना पार्वतीकडे पाठवणे. सप्तर्षी लगेच पुढील कार्य करण्यासाठी गिरिराज हिमालयाकडे गेले. गिरिराजाकडे जाऊन सप्तर्षींनी त्यांना पार्वतीच्या कठोर तपस्येविषयी सांगितले आणि वनात जाऊन तिला पुन्हा घरी आणण्यास सांगितले. पर्वतराज हिमालयाने सप्तर्षींच्या आज्ञेनुसार पार्वतीला घरी परत आणले. अशा प्रकारे पार्वतीच्या कठोर तपश्चर्येची परीक्षा घेऊन आणि तिला पुन्हा आपल्या घरी पोचवून सप्तर्षींनी भगवंताच्या दैवी कार्यात योगदान दिले. सप्तर्षींनी घेतलेल्या पार्वतीच्या परीक्षेमुळे पार्वतीची शिवनिष्ठा संपूर्ण जगताला समजली. अन्यथा ती समजणे अशक्यच होते. हे महान कार्य केल्यानंतर सप्तर्षी पुन्हा भगवान शिवाकडे गेले. त्यांनी पार्वतीची शिवनिष्ठा आणि शिवांवरील प्रेम हे सर्व काही भगवान शिवापुढे कथन केले. पार्वतीचा आपल्यावरील स्नेह आणि निष्ठा यांविषयी ऐकताच भगवान शिवांना अत्यंत आनंद झाला. आणि भगवान शिवांना आनंदी पाहून सप्तर्षींनाही आनंद झाला. देवाधिदेवांचा जय जयकार करत सप्तर्षी आपापल्या धामी गेले. मधल्या काळात भगवान शिव पुन्हा आपल्या तपश्चर्येमध्ये लीन झाले. पुढे तारकासुराचे तिन्ही लोकावर अतिक्रमण आणि त्यावरील उपाय म्हणजे भगवान शिवाच्या पुत्राची आवश्यकता. त्यासाठी भगवान शिवाच्या विवाहाची आवश्यकता. मग कामदेवाद्वारे शिवाला मोहित करण्याचा प्रयत्न करणे. पण शिवाने कामदेवाचे दहन करणे. अशा सर्व ईश्वरीलीला घडत गेल्या. आणि या सर्वानंतर आता शुभ घटिका आली, शिवशक्तीच्या संयोगाची। शिव पार्वतीच्या विवाहातील सर्व अडथळे आता दूर झाले होते। ब्रह्मांडातील सर्व देवदेवता याच दिव्य क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या। आता ब्रह्मदेवादी सर्व देवता श्री विष्णूंच्या वैकुंठात एकत्रित आल्या आणि भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यासह सर्व देव देवादिदेव शिवशंकराकडे गेले। त्यांच्यासह सप्तर्षीही होते। कृपानिकेतन भगवान शिव ध्यानमग्न होते। सर्व देवतांनी भगवान शिवाची विविध प्रकारे स्तुती केली। सर्व देवतांनी केलेल्या स्तुतीने आशुतोष म्हणजे शीघ्र प्रसन्न होणारे भगवान चंद्रमौली शिवशंकर प्रसन्न झाले। भगवान शंकरांनी देवतांना विचारले, देवतांनो, आज कोणत्या विशेष कारणाने आपणा सर्वांचे आगमन झाले आहे? सर्व देवतांच्या वतीने ब्रह्मदेव म्हणाले, हे प्रभू, आपण अंतर्यामी आहात, आपण सर्व काही जाणताच तरीही आम्ही आपल्या चरणी भक्तिभावाने विनवणी करतो। हे शंकरा, आपल्या विवाहाचा परम मंगलमय उत्सव स्वतःच्या डोळ्यांनी पाहावा अशी अभिलाषा सर्व देवांच्या हृदयात आहे, जेणेकरून शिवशक्तीच्या संयोगाच्या दिव्य क्षणाचे आम्ही साक्षीदार होऊ। आणि म्हणून हा उत्सव आम्हा सर्वांना डोळे भरून पाहण्यास मिळावा अशी कृपा आमच्यावर करा शंभो। हे कृपा सागरा, या जगताचे हित आपल्याला संपूर्णतः ठाऊक आहे। पार्वती मातेने अपार तप केले आहे, तरी आता तिचा अंगीकार करणे आवश्यक आहे। हे महादेवा, आता संपूर्ण जगतावर कृपा करा। देवी पार्वतीशी विवाह करण्याची कृपा करावी। सर्व देवतांची ही प्रार्थना भगवान शिवानी ऐकली। आदिशक्तीशी संयोग होण्याचा हाच तो परमोच्च क्षण आहे हे त्यांनी जाणले। शिवशंकर लगेच तथास्तु म्हणाले। सर्व देवतांना अत्यंत आनंद झाला। दुमदुबी वाजण्यास आरंभ झाला। भगवान शिवशंकरावर पुष्पवृष्टी होऊ लागली। देवतांनी भगवान शिवशंकराचा जय जयकार केला। आता पुढील कार्य करण्यासाठी परमात्म्याने पुन्हा एकदा सप्तर्षींची निवड केली आणि हे कार्य करण्यासाठी सप्तर्षी गिरिराज हिमालयाच्या घरी गेले। ते प्रथम पार्वतीच्या निवासस्थानी गेले आणि पुन्हा एकदा पार्वतीची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने सप्तर्षी पार्वतीला म्हणाले, हे गिरीजे, आमचं सांगणं त्यावेळी मानलं नाहीस आणि नारदांचा उपदेश मात्र मानलास। भगवान शिवांची पती म्हणून प्राप्ती करून घेण्याचा तुझा पण आता खोटा ठरणार आहे, कारण त्या महेश्वर शिवानी कामालाच जाणून खाक केले आहे। सप्तर्षींचे बोलणे ऐकून पार्वती हसली। ती स्मित करीत सप्तर्षींना म्हणाली, हे मुनिवर, आपण म्हणता ते योग्यच आहे। शिव शंभूने मदनाला जाळले। हिमखडक अग्निजवळ गेल्यानंतर अग्नीच्या दाहकतेमुळे जसा पूर्णता वितळून नष्ट होतो तसेच हे आहे, कारण महेश्वर शिव हे योगी आहेत, अजन्मा अनिंद्य आणि सदैव कामरहित आहेत। तरी देखील मी जर त्यांच्यावर अपार निष्ठा ठेवून त्यांच्या प्राप्तीसाठी देह मन आणि वाणीने तपश्चर्या केली असेल तर ते कृपानिधी ईश्वर माझा पण सत्य करतील। हेही तितकेच सत्य आणि निश्चितच आहे। पार्वतीचे हे बोलणे ऐकले आणि पार्वतीच्या मनात शिवाविषयी अपार निष्ठा आहे याची सप्तर्षींना पुन्हा एकदा निश्चिती झाली. पार्वतीचे शिवावरील प्रेम आणि विश्वास पाहून सप्तर्षी मनोमन आनंदित झाले. पार्वती रूपातील त्या आदिशक्तीच्या चरणी त्यांनी कोटी कोटी नमन केले. नंतर सप्तर्षी हिमालयाच्या घरी गेले. सर्व वृत्तांत त्यांनी हिमालयाला सांगितले. भगवान शिवांचा प्रभाव किती आहे, तसेच पार्वती हीच त्यांची भार्या बनण्यास कशी योग्य आहे हे सर्व त्यांनी पुन्हा एकदा हिमालयाला सांगितले. पर्वतराज हिमालयाला अत्यंत आनंद झाला. त्याने लगेच आपल्या कुलपुरोहितांना बोलावून घेतले. कुलपुरोहितांकडून वेदविधीप्रमाणे विवाह मुहूर्त ठरवला. ती विवाह पत्रिका सप्तर्षींना समर्पण केली. सप्तर्षींचे चरण धरून हिमाचलाने त्यांना प्रणाम केला, कारण तेच साक्षात भगवंतापर्यंत पोचण्याचे माध्यम होते. त्यानंतर सप्तर्षी ती विवाहपत्रिका घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानी सर्व देवतांच्या समक्ष ती वाचून दाखवली. त्यावेळी सर्व ऋषीमुनी आणि देवगण यांना अत्यंत आनंद झाला. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. मंगलवाद्ये वाजू लागली. दश दिशांत मंगल वस्तू आणि मंगल कलश सजविले होते. सर्व देव आपापली वाहने आणि विमाने सजवू लागले. सर्वांना मंगलकारक शुभदायक शकून होऊ लागले. गंधर्व अप्सरा नृत्य आणि गायन करू लागले. अशा प्रकारे संपूर्ण सृष्टी आपला आनंद व्यक्त करू लागली. त्यानंतर विधीच्या नियोजनाप्रमाणे योग्य वेळी साक्षात आदिदेव शिव आणि आदिशक्ती पार्वती यांचा संयोग म्हणजेच विवाह संपन्न झाला. आदिदेव शिव आणि आदिशक्ती पार्वती यांचा विवाह संपन्न झाला. ती पवित्र मंगलमय तिथी होती माघ कृष्ण पक्ष त्रयोदशी म्हणजेच महाशिवरात्र. अशा प्रकारे जगत्कल्याणासाठी आदिदेव आणि आदिशक्ती यांचा संयोग झाला आणि त्यासाठी देवर्षी नारद आणि सप्तर्षी यांचे किती मोठे योगदान लाभले हेही आपल्याला लक्षात आले. अशा या देवादिदेव महादेव आदिशक्ती पार्वती आणि सप्तर्षी यांच्या श्री चरणी आपण सर्वांनी कोटी कोटी वंदन करूया. साक्षात आदिशक्ती असूनही पार्वतीची कठोर तपश्चर्या हे सर्व तर आपल्याला आज अनुभवायला मिळालेच आहे. परंतु या महान कार्यात सप्तर्षींच्या योगदानामुळे त्यांचे किती महत्त्व आहे हेही आपल्या लक्षात आले. अशाच प्रकारे सृष्टीतील प्रत्येक महत्त्वपूर्ण कार्यात परमात्म्याच्या आज्ञेनुसार सहकार्य करून सप्तर्षींनी मोठे योगदान दिले आहे आणि अजूनही देत आहेत. त्यांचे आपल्यावर किती प्रचंड ऋण आहे. त्यांच्या या महान हस्तक्षेपामुळे शिवशक्तीचा संयोग होऊ शकला. हा जगन्माता आणि जगत्पिता असलेल्या पार्वती आणि भगवान शिव यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासह आपण सर्वांनी सर्व सप्तर्षींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञतेने नमन करूया. या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना साक्षात पार्वती मातेने किती कठोर तपश्चर्या केली ते शिकायला मिळाले. कितीही अडथळे आले तरी पार्वतीने आपली तपश्चर्या सोडली नाही. भगवंताने तिच्या कठोर निश्चयाची परीक्षाही घेतली. तरी स्वतःच्या कठोर निश्चय आणि शिवभक्ती यांच्या बळावर पार्वतीने आपली तपश्चर्या पूर्ण केलीच. आणि आपली तपश्चर्या पूर्ण करून भगवान शिवाची प्राप्तीही केली. अशा प्रकारे शिवशक्तीच्या या पवित्र आणि सुंदर संयोगाच्या प्रसंगातून आपल्यालाही शिकायला मिळते. आपणही ईश्वर प्राप्तीसाठी आपल्या मनात किती कठोर निश्चय, दृढता, चिकाटी आणि भक्ती असायला हवी या दृष्टीने चिंतन करूया. आदिशक्ती आणि आदिदेव यांच्या संयोगाचा सुंदर सोहळा असलेल्या महाशिवरात्री निमित्त आपण सर्वांनी हाच शुभनिश्चय करूया. भगवंताच्या प्राप्तीसाठी, ईश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्यालाही पार्वतीप्रमाणे कठोर तपश्चर्या करायची आहे. भगवान शिवाने आज सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या रूपात आपल्याला साधनेविषयी आणि धर्माविषयी जे दिव्य ज्ञान प्रदान केले आहे ते सप्तर्षींप्रमाणे आपल्यालाही दशदिशांमध्ये पोचवायचे आहे. आणि त्यासाठी शिवस्वरूप असणाऱ्या आपल्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या अध्यात्म प्रसाराच्या सेवेमध्ये तल्लीन व्हायचे आहे. स्वतःला पूर्णपणे झोपून द्यायचे आहे. हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे. आजच्या या विशेष भक्ती सत्संगाच्या समाप्तीपूर्वी आपण सर्वांनी पुन्हा एकदा शिवलोकाची अनुभूती घेऊया. सत्संगात कार्यरत झालेल्या भगवान शिवाच्या दिव्य तत्वाशी एकरूप होऊया. आज आपण भगवान शंकराचे निवासस्थान असलेल्या प्रत्यक्ष कैलास लोकात जाऊया. प्रत्यक्ष कैलास लोकात जाऊन शिवस्तुती करूया. भगवान शिवाला आळवूया. चला तर सर्वांनी डोळे मिटूया. प्रत्यक्ष भगवंताच्या शिवलोकाची म्हणजे कैलास लोकाची साक्षात अनुभूती घेऊया. कैलास लोकातील शिवतत्वाच्या थंड लहरी आपल्या दिशेने शिवकृपेने प्रक्षेपित होत आहे. आपले मन अत्यंत प्रफुल्लित झाले आहे. कैलासाच्या एका विस्तीर्ण शिखरावर साक्षात भगवान शिव ध्यानमुद्रेत मग्न असलेले आपल्याला दिसत आहेत. व्याघ्रांबरावर विराजमान झालेले विशाल स्कंदावर रुद्रक्ष माळा धारण केलेले भुजंग आणि भस्म ही आभूषणे धारण केलेले भगवान शिव यांचे आत्ता आपल्याला दर्शन होत आहे. त्यांचे ते विशाल अर्धोन्मिलित नेत्र पाहून त्यातून आपल्याकडे शांतीची स्पंदन प्रक्षेपित होत आहेत हे आपण अनुभवत आहोत. या क्षणी आपण घेत असलेली ही अनुभूती दिव्य आहे. पार्वतीच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन तिचा स्वीकार करणाऱ्या हे पार्वतीच्या ईश्वरा, हे पार्वती पते, आम्ही आपल्याला नमस्कार करतो. अखंड आपल्या भक्तांवर आपल्या कृपेचा वर्षाव करणाऱ्या हे कृपानिधे कृपासागरा शिवा, आमचे आपल्या श्रीचरणी कोटी कोटी नमन. हे संपूर्ण विश्वाचे दाता, विश्वाचे कल्याणकर्ता, हे विश्वेश्वरा, आपल्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत. महर्षी गौतमांच्या तपश्चर्येने प्रकटलेल्या हे त्र्यंबकेश्वरा, आमच्याकडून आपली भक्ती करवून घ्या. हे देवाधिदेवा, आम्हाला भक्तीच्या पूर्णतेची प्रचिती द्या. परम पवित्र अशा गंगेला आपल्या जटांमध्ये सामावून घेऊन आणि नंतर तिला विश्व कल्याणासाठी पृथ्वी तलावर प्रवाहित करणाऱ्या हे गंगाधरा, आम्हाला आपल्या भक्ती गंगेमध्ये अखंड डुंबता येऊ दे. स्वतःच्या भाळी चंद्राला स्थान देऊन त्याला धारण करणाऱ्या, त्याचा उद्धार करणाऱ्या हे भालचंद्रा, आमचे आपल्याला कोटी कोटी नमन. नंदी हा ज्याचा परमभक्त आहे, अशा हे नंदिकेशा, सर्व भूतमात्रांचे पशूंचे स्वामी असलेल्या हे पशुपते, आम्ही आपल्या चरणी नमस्कार करतो. हे नीलकंठा, हे महादेवा, हे दयानिधे, हे कृपानिधे, आमच्यावर अखंड कृपा करा. आमच्या जीवनातील, आमच्या साधनेतील सर्व दुःख, सर्व अडथळ्यांचे हरण करा. हे शिवशंकरा, कृपा करा. जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीत आपण जो भरभरून आनंद ठेवलेला आहे, तो आनंद आम्हाला लुटायला शिकवा. हे चिदानंद स्वरूप शिवा, आमचे जीवन आनंदमय करा. हे शिवा, हे करुणानिधे, आपणच आमच्या हृदयरूपी कमळावर विराजमान व्हा. हे सांब सदाशिवा, सदैव आमच्या हृदय सिंहासनावर वास करा. आम्ही अपार भक्तीने आपली पूजा करतो, आपली आराधना करतो. आपण अखंड आमच्या हृदयी वास करा देवा. हे नीलकंठा, हे महादेवा, आमच्यावर अखंड कृपा करा. आमच्या साधनेतील सर्व अडथळ्यांचे हरण करा. हे आदिदेवा, हे महादेवा, हे दयानिधे, आम्ही आपल्या चरणी हीच प्रार्थना करतो. हे करुणा करा, हे कृपावंता, आम्ही आपल्या चरणी नतमस्तक आहोत. आपल्या श्री चरणी शिवभक्तिमय निर्मळ मनरूपी श्वेत पुष्पे आणि श्रद्धा कृतज्ञता आणि शरणागती रूपी बिल्वपत्रे समर्पित करत आहोत. हे आदिदेवा, त्यांचा स्वीकार करा. हे देवाधिदेवा, हे महादेवा, त्यांचा स्वीकार करा, त्यांचा स्वीकार करा. भगवान शिवाच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला. याविषयी आपण भगवान शिवाच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.